आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारत घडवण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व गुंतवणूक। पश्चिम आशियातील संघर्षाच्या परिस्थितीतही भारताची अविरत प्रगती सुरू। पंतप्रधान। एलपीजीची आणखी एक खेप गुजरातच्या वदिनार बंदरावर दाखल। देशात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध। आकाशवाणीवरील मन की बातच्या 132 कार्यक्रमातून पंतप्रधान आज जनतेशी संवाद साधणार। आणि महिला एकेरी विजेत्या बेलारुसच्या आर्याना सबालेका हिनं पटकावला यंदाचा मायामी ओपन टेनिसचा किताब। आता सविस्तर बातम्या। विकसित भारत घडवण्यासाठी आपलं सरकार आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व गुंतवणूक करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। काल दुपारी उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील जेवर इथे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते। मोदी यांनी गेल्या 11 वर्षात पायाभूत सुविधांसाठीच्या अर्थसंकल्पात 6 पटींहून अधिक वाढ करण्यात आल्याचं सांगितलं। या कालावधीत महामार्ग आणि द्रतगती मार्गांवर 17 लाख कोटींहून अधिक रुपये खर्च करण्यात आले असून 1 लाख किलोमीटरहून अधिक लांबीचे महामार्ग बांधण्यात आले आहेत। काश्मीर खोरं आणि ईशान्य भारतातील राज्यांच्या राजधान्या रेल्वेनं जोडल्या जात आहेत। गेल्या दशकात बंदरांची क्षमता दुपटीहून अधिक झाली असून देशांतर्गत जलमार्गांची संख्याही सातत्यानं वाढत आहे। नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशातील सर्वात मोठ्या ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्पांपैकी एक असून त्यासाठी 11,200 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे। दरम्यान गेल्या 1 महिन्यापासून पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक देशांना अन्नधान्य पेट्रोल डिझेल गॅस आणि खतांसारख्या अत्यावश्यक वस्तूंच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे। मात्र संघर्षाच्या परिस्थितीतही भारत अविरत प्रगती करत आहे असं मोदी यांनी सांगितलं। या संकटाला शांत चित्तानं आणि संयमानं सामोरं जाण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे। संयम हा भारतीयांचा सर्वात मोठा सामर्थ्यबिंदू असल्याचं त्यांनी नमूद केलं। पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या संकटाचा सामना करण्याबाबत आपण संसदेत सविस्तर भाष्य केलं असून विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली असल्याचं त्यांनी सांगितलं। एलपीजीची आणखी एक खेप गुजरातच्या वदिनार बंदरावर दाखल झाली आहे। 47,000 मेट्रिक टन एलपीजी घेऊन कुवेतहून निघालेलं जगवसंत हे जहाज हॉर्मुझची समुद्रधुनी यशस्वीरित्या पार करून पुढे आलं। या एकूण मालसाठ्यापैकी 17,000 मेट्रिक टन एलपीजी कांडला बंदराकडे पाठवला जाईल तर उर्वरित साठा मुंबई आणि न्यू मंगळूर बंदरांकडे वितरित केला जाईल। पश्चिम आशियातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं देशातल्या सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा पुनरुच्चार केला आहे। सर्व तेल शुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेनं सुरू असून काल एकाच दिवसात 54 लाखांहून अधिक एलपीजी सिलेंडर्सचं वितरण करण्यात आलं आहे। परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी सरकारनं युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले असून आतापर्यंत 5 लाख नागरिक मायदेशी परतल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे। दरम्यान भारताकडे केवळ काही दिवसांचाच इंधन साठा शिल्लक असल्याचा दावा करणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट पूर्ण चुकीच्या असून देशात कुठेही पेट्रोल डिझेल किंवा एलपीजीचा तुटवडा नसल्याचं पत्र सूचना कार्यालयाच्या सत्यशोधन समितीनं नमूद केलं आहे। इंधनाच्या पुरवठ्याची स्थिती स्थिर आणि सुरक्षित असून त्यावर सातत्यानं देखरेख ठेवली जात असल्याचंही पुढे म्हटलं आहे। महाराष्ट्रात 150 दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत निवडलेली उत्कृष्ट कार्यालयं आणि कर्मचाऱ्यांचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल मुंबईत सत्कार करण्यात आला। पुणे जिल्हा परिषदेनं राज्यात पहिला क्रमांक तर सोलापूर जिल्हा परिषदेनं दुसरा क्रमांक पटकावला। सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन नाशिक जिल्ह्यात कायद्याचा बालेकिल्ला उपक्रम राबवणारे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचाही यावेळी गौरव करण्यात आला। प्रशासकीय कामात पारदर्शकता कालमर्यादा आणि विश्वासार्हतेच्या त्रिसूत्रीवर सर्व विभागांनी काम करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं। पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सदैव सतर्क राहण्याचं महत्व सांगून याबाबत सक्रिय आणि समन्वयाचा दूरदृष्टीकोन ठेवण्याची आवश्यकता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केली। काल संध्याकाळी नवी दिल्ली इथं वरिष्ठ मंत्र्यांचा समावेश असलेल्या मंत्र्यांच्या अनौपचारिक गटाच्या बैठकीत त्यांनी हे विचार मांडले। या बैठकीला केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन हरदीप सिंग पुरी जेपी नड्डा जितेंद्र सिंह के राम मोहन नायडू आणि अन्य मान्यवर उपस्थित होते। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। 24 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेला दूरध्वनी संवाद केवळ या दोन नेत्यांपुरताच मर्यादित होता असं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील अब्जाधीश इलॉन मस्क हे देखील या संभाषणात सहभागी झाले होते अशा आशयाच्या वृत्तांवर प्रतिक्रिया देताना मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ही माहिती दिली. दुबईमधील अमेरिकन सैन्याच्या दोन लपण्यांच्या ठिकाणांवर इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशन गार्ड्स कॉर्प्सनं अचूक क्षेपणास्त्र हल्ले आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा इराणनं केला आहे. या ठिकाणांवर अमेरिकन सैन्याचे 500 अधिक सैनिक होते. दुबईमधील रुग्णवाहिका अमेरिकन मृतदेह आणि जखमींना हलवण्यात अनेक तास व्यस्त होत्या असंही इराणच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं मात्र दुबईमध्ये कोणत्याही अमेरिकन जवानावर हल्ला झाला नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी आखाती देशांना अमेरिका इस्रायल युतीला पाठिंबा न देण्याबाबत सावध केलं आहे. जर आपल्या देशाची प्रगती आणि सुरक्षितता हवी असेल तर इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिका आणि इस्रायलला आपल्या भूमीचा वापर करू देऊ नये असा इशारा त्यांनी या देशांना दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशविदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 132वा भाग आहे. याचं प्रसारण संपूर्ण आकाशवाणी आणि दूरदर्शन वाहिन्या तसंच एआयआर न्यूजच्या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर केलं जाईल. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण एअर न्यूज, डीडी न्यूज, पंतप्रधान कार्यालय पीएमओ आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब वाहिन्यांवरही उपलब्ध असेल. हिंदीतील प्रसारणापाठोपाठ लगेचच आकाशवाणीवरून या कार्यक्रमाचं प्रसारण प्रादेशिक भाषांमध्येही केलं जाईल. नेपाळमध्ये युएमएल पक्षाचे अध्यक्ष के पी शर्मा ओली यांच्या अटकेनंतर सीपीएन युएमएलचे कार्यकर्ते काठमांडू खोऱ्यात रस्त्यावर उतरले. काठमांडू इथल्या बाबर महालमध्ये असलेल्या जिल्हा न्यायालयासमोर आंदोलकांनी निदर्शनं केली. सीपीएन युएमएलच्या समर्थकांच्या विविध संघटनांनी एकत्रितपणे मैतीघर मंडळा इथून निषेध मोर्चा काढला आणि प्रतिबंधित क्षेत्राच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर आंदोलकांमध्ये आणि पोलिसांमध्ये काही काळ चकमक झाली. छत्तीसगडमधल्या रायपूर इथं सुरू असलेल्या पहिल्या खेलो इंडिया आदिवासी स्पर्धेत महिलांच्या भारोत्तोलन प्रकारात छत्तीसगडच्या निकितानं 77 किलोग्रॅम वजन गटात काल पहिलं सुवर्णपदक पटकावलं. ओडिशाच्या महिला जलतरणपटूंनी 3 सुवर्णपदकांवर नाव कोरलं. रितिका मिंजनं 100 मीटर फ्रीस्टाईल, अंजली मुंडानं 50 मीटर बॅकस्ट्रोक आणि एक सांघिक अशी सुवर्णपदकं पटकावली. यामध्ये महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी 1 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्यपदकाची कमाई केली. नागपूरच्या तन्वी धुर्वेनं सुवर्ण, पलाश ठाकूरनं रौप्य आणि कांस्यपदकं पटकावली. या स्पर्धेमध्ये कर्नाटक 15 सुवर्ण, 6 रौप्य आणि 3 कांस्यपदकांसह पदक तालिकेत पहिल्या स्थानावर आहे. फ्लोरिडामध्ये सुरू असलेल्या मायामी ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत बेलारुसच्या आर्याना सबालेकानं अमेरिकेच्या कोको गॉफला 6-2, 4-6, 6-3 पराभूत करत मायामी ओपन किताब पटकावला आहे. ती 2022 इगा स्वॅटेक नंतर सनशाईन डबल पूर्ण करणारी पहिली तर हा किताब पटकावणारी 5वी खेळाडू ठरली आहे. यापूर्वी स्टेफी ग्राफ, किम क्लिस्टर्स, व्हिक्टोरिया अजारेका आणि स्वॅटेक यांनी ही कामगिरी केली आहे. पुरुष एकेरीत चेक खेळाडू झिरी लेहकाचा सामना आज इटलीच्या जागतिक दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू असलेल्या जॅनिक सिनरशी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारत घडवण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व गुंतवणूक. पश्चिम आशियातील संघर्षाच्या परिस्थितीतही भारताची अविरत प्रगती सुरू. पंतप्रधान, एलपीजीची आणखी एक खेप गुजरातच्या वदिनार बंदरावर दाखल. देशात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध. आकाशवाणीवरील मन की बातच्या 132व्या कार्यक्रमातून पंतप्रधान आज जनतेशी संवाद साधणार आणि महिला एकेरी विजेत्या बेलारुसच्या आर्याना सबालेका हिनं पटकावला यंदाचा मायामी ओपन टेनिसचा किताब. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.